नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. भारताचा फ्रान्ससोबत संरक्षण करार, दोन युद्धनौकांवर 26 राफेल विमानं तैनात होणार. राज्यातल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांच्या परतीच्या प्रवासावर पूर्ण लक्ष, मुख्यमंत्र्यांची माहिती. खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्याकडून पहलगाम हल्ल्याचा निषेध. पक्षीय मतभेद बाजूला ठेवून एकता कायम राखण्याचं आवाहन. मुंबईत येत्या 1 मे रोजी वेव्ह्ज संमेलनाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन. आणि अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर संभाव्य बालविवाह रोखण्यासाठी सतर्क राहण्याचे यंत्रणांना निर्देश. आता सविस्तर बातम्या. राफेल मरीन प्रकारच्या 26 लढाऊ विमानांच्या खरेदीसंदर्भात भारताने आज फ्रान्ससोबत संरक्षण करार केला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि फ्रान्सचे त्यांचे समपदस्थ सेबेस्टियन लेकार्नू यांनी या करारावर स्वाक्षरी केली. या 26 विमानांपैकी 22 विमानं 1 आसनी तर 4 विमानं 2 आसनी आहेत. भारतीय नौदलाच्या गरजेनुसार या विमानांची रचना असेल. ही विमानं भारतीय नौदलाच्या विक्रांत आणि विक्रमादित्य या युद्धनौकांवर तैनात केली जाणार आहेत. राज्यातल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांशी प्रशासनाचा संपर्क झालेला असून केंद्र शासनाच्या सूचनेनुसार या सर्वांना परत पाठवण्यात येत आहे. या सर्वांच्या परतीच्या प्रवासावर पूर्णपणे लक्ष ठेवण्यात येत असून याबाबतची आकडेवारी लवकरच सांगण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. ते म्हणाले,
जे पाकिस्तानी नागरिक भारतातनं बाहेर गेले पाहिजे अशा सगळ्या नागरिकांना आयडेंटिफाय करण्यात आलं, संपर्क करण्यात आला, बाहेर जायला सांगण्यात आलं. त्याचं ट्रॅकिंग चाललेलं आहे की ते कुठून जात आहेत, काय करतायत, त्याचं ट्रॅकिंग चाललेलं आहे. त्यामुळे त्याची आकडेवारी आपल्याला पूर्ण सांगितली जाईल. पण कोणीही म्हणजे केंद्र सरकारने सांगितलेल्या कॅटेगरीत बसणारा कोणीही नागरिक असा नाही की जो आम्हाला सापडलेला नाही.
दरम्यान मुंबईत तात्पुरत्या व्हिसावर राहणाऱ्या 17 पाकिस्तानी नागरिकांना मुंबई पोलिसांनी परत पाठवलं. ठाणे पोलीस आयुक्तालयानेही उल्हासनगर भागात तात्पुरत्या व्हिसावर राहत असलेल्या 17 पाकिस्तानी नागरिकांवर नजर ठेवायचे निर्देश दिले आहेत. त्यांना परत जाण्यासाठी दिलेली मुदत आज संपणार आहे. नवी मुंबई पोलिसांनी 200 पाकिस्तानी नागरिकांच्या कागदपत्रांची छाननी सुरू केली असून तात्पुरत्या व्हिसावर आलेल्या तिघांना परत पाठवलं आहे. पोलिसांच्या माहितीनुसार नवी मुंबईत 229 पाकिस्तानी नागरिक दीर्घकालीन व्हिसावर राहत आहेत किंवा व्हिसा मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. यवतमाळ जिल्ह्यात 14 पाकिस्तानी नागरिक दीर्घकालीन व्हिसावरील असून त्यापैकी 10 हिंदू आहेत तर 4 मुस्लिम आहेत. आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांनी आज आढावा घेतला, त्यावेळी ही माहिती देण्यात आली. या सर्वांना भारतात राहण्याबाबत तूर्तास अडचण नसल्याचं उईके यांनी स्पष्ट केलं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही 57 पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास असून हे सर्वजण दीर्घकालीन व्हिसावर आहेत. या सर्वांशी नियमित संपर्क असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान एमआयएम पक्षाचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध करत या मुद्यावर पक्षीय मतभेद बाजूला ठेवून एकता कायम राखण्याचं आवाहन केलं आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले,
हमारा मानना है कि ऐसे टेररिज्म को रोकने की जरूरत है और सख्त कार्रवाई करने की जरूरत है, क्योंकि आपको तो पहले किसी को जान लेने का अख्तियार नहीं है. हमारे वतन में आकर आप जो इनोसेंट टूरिस्ट है उनका समुदाय पूछकर, रिलीजन पूछकर उनको गोली मारना, ये बदतरीन हरकत है. हम पूरे देशवासियों से अपील कर रहे हैं कि अपनी पॉलिटिकल डिफरेंसेस होंगे, मगर आप उन लोगों को कामयाब होने मत दीजिए जो इस देश को कमजोर करना चाहते हैं, इसकी यूनिटी को कमजोर करके.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने 16 पाकिस्तानी युट्यूब चॅनलवर बंदी घातली आहे. या चॅनल्सचे एकूण 6 कोटीहून अधिक सबस्क्रायबर आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत बीबीसीच्या वृत्तांकनावरही सरकारने आक्षेप घेतला आहे. बीबीसीच्या बातम्यांमध्ये पहलगामच्या हल्लेखोरांचा उल्लेख मिलिटंट्स म्हणजे सशस्त्र क्रांतिकारक असा करण्यात आला होता, तो बदलून त्यांना टेररिस्ट म्हणजे दहशतवादी असं संबोधलं जावं अशा आशयाचं पत्र केंद्र सरकारने बीबीसीच्या प्रमुखांना पाठवलं आहे. 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यातला आरोपी तहव्वूर हुसैन राणा याला आज नवी दिल्लीत राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयएच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आलं. राणाची 18 दिवस कोठडीची मुदत आज संपली, त्यावर एनआयएने आणखी 12 दिवसांच्या कोठडीची मागणी केली आहे. पर्यटन क्षेत्राला चालना तसंच पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी आज ही माहिती दिली. येत्या 1 ते 4 मे दरम्यान महाबळेश्वर इथं होणाऱ्या महोत्सवात हे दल प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात येणार असल्याचं देसाई यांनी सांगितलं. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज पहिल्या टप्प्यातले पद्म पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. यावर्षी 139 जणांना पद्म पुरस्कार जाहीर झाले असून त्यात 7 पद्मविभूषण, 19 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. आज पहिल्या टप्प्यात 71 जणांना सन्मानित करण्यात येणार आहे. मुंबईत येत्या 1 ते 4 मे दरम्यान जागतिक दृकश्राव्य मनोरंजन संमेलन वेव्हचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. जिओ वर्ल्ड सेंटर इथं आयोजित या संमेलनात 33 देशातील मंत्री, 120 आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसंच चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज सहभागी होणार असल्याचं सामंत यांनी सांगितलं. मत्स्योत्पादनात मूल्यवर्धन आणि पायाभूत सुविधा बळकट करण्याची गरज केंद्रीय मत्स्यव्यवसाय आणि पशुपालन मंत्री राजीव रंजन सिंह यांनी व्यक्त केली आहे. आज मुंबईत कोस्टल स्टेट्स मीट 2025 या कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते. किनारपट्टीवरची राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी मत्स्योत्पादनात मूल्यवर्धनासाठी काम केल्यास फक्त देशाच्या अर्थव्यवस्थेतच नाही तर मासेमारांच्या जीवनातही भरीव योगदान ते देऊ शकतात असं राजीव रंजन सिंह यांनी नमूद केलं. ते म्हणाले,
हमारे जो फीस है उसके वैल्यू एडिशन करके उसकी अच्छी पैकिंग करने का और यह जिम्मेवारी भी राज्य सरकारों की है. राज्य सरकार अगर इसमें पूरी ध्यान केंद्रित करके अगर काम करे तो आपकी अर्थव्यवस्था भी सुधर सकती है, देश में आप अर्थव्यवस्था में कंट्रीब्यूट कर सकते हैं और जो मछुआरे भाई हैं उनके भी आर्थिक स्थिति को सुदृढ़ कर सकते हैं.
राज्य परिवहन महामंडळाची आर्थिक स्थिती समजून घेण्यासाठी तसंच भविष्यातील नियोजनाकरता एक आर्थिक श्वेतपत्रिका तयार करावी असे निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत. ते आज मुंबईत एसटीच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीत बोलत होते. एसटी प्रशासनाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी बांधकाम, वाहतूक, कामगार, आर्थिक आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्र या प्रत्येक क्षेत्रासाठी प्रत्येक एक अशा प्रकारे 5 तज्ञांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं. राज्यात 1000 पेक्षा जास्त सेवा लोकसेवा हक्क अधिनियम 2015 या कायद्याअंतर्गत अधिसूचित केल्या असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या अंमलबजावणीची दशकपूर्ती आणि प्रथम सेवा हक्क दिनानिमित्त मुंबईत झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यातल्या बहुतेक सेवा या ऑनलाईन तत्वावरही राबवल्या जाणार आहेत. यासंदर्भात मेटाशी संपर्क साधून गव्हर्नन्स व्हॉट्सअपवर उपलब्ध करून देण्यासाठीही सरकार प्रयत्नशील असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर इथं महानगरपालिका मुख्यालयात आज सेवा हक्क दिन साजरा करण्यात आला. यावेळी सेवेची बांधिलकी मानणारी सामूहिक शपथ घेण्यात आली. महानगरपालिकेच्या वतीने विविध 81 सेवा ऑनलाईन स्वरूपात देण्यात येणार आहेत. यासंदर्भात जनजागृतीसाठी यावेळी पथनाट्य सादर करण्यात आलं. तसंच महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 माहिती फलक मनपा मुख्यालयात लावण्यात आला. परवा 30 तारखेला अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होणारे संभाव्य बालविवाह होण्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा, तालुका आणि गावस्तरावरील शासकीय यंत्रणांनी सतर्क रहावे असे निर्देश छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी यंत्रणांना दिले आहेत. जिल्ह्यामध्ये बालविवाहाचे प्रमाण लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. या कृती दलाने बालविवाह निर्मूलन कृती आराखडा तयार केला असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. काल 27 एप्रिलला घेण्यात आलेल्या राज्य सामायिक परीक्षा एमएचटी सीईटी परीक्षेत उत्तराचे चुकीचे पर्याय दिलेल्या प्रश्नांचे गुण विद्यार्थ्यांना देण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. या मागणीचं पत्र सपकाळ यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलं आहे. विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी असं सपकाळ यांनी या पत्रात म्हटलं आहे. परभणी जिल्ह्यामध्ये कंपोस्ट खड्डा भरू आपलं गाव स्वच्छ ठेवू या अभियानाला येत्या 1 मे पासून सुरुवात होत आहे. या जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीने अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर यांनी केलं आहे. हे अभियान 15 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. राज्यात आज सर्वाधिक 42.8° सेल्सिअस तापमान लोहगाव इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, धाराशिव आणि बीड इथं सुमारे 42° तर परभणी इथं 42.4° सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. भारताचा फ्रान्ससोबत संरक्षण करार, 2 युद्धनौकांवर 26 राफेल विमान तैनात होणार. राज्यातल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांच्या परतीच्या प्रवासावर पूर्ण लक्ष, मुख्यमंत्र्यांची माहिती. मुंबईत येत्या 1 मे रोजी वेव्ह संमेलनाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन आणि अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर संभाव्य बालविवाह रोखण्यासाठी सतर्क राहण्याचे यंत्रणांना निर्देश. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 वाजून 10 मिनिटांनी.